बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालमजुरी केल्यामुळे मुलांचे शिक्षण थांबते, बालक शाळेच्या प्रवाहातून बाहेर येतात. तसेच कमी वयात अधिक शारीरिक श्रम केल्यामुळे बालकाला शारीरिक मानसिक त्रास होतो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.